नमस्कार, मी प्राध्यापक जयदेव पाटील, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, माजी। आज आपण एकूणच अर्थव्यवस्थेच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असलेला एक विषय चर्चेला घेतोय। इंग्रजीमध्ये याला इन्फ्रास्ट्रक्चर असं नाव असतं, मराठीमध्ये याचं भाषांतर करत असताना परिसेवा किंवा पायाभूत सेवा किंवा आधार सेवा असं मराठीकरण केलं जातं। माझ्या दृष्टीनं परिसेवा किंवा पायाभूत सेवा हे भाषांतर अधिक योग्य वाटतं। कोणत्याही अर्थव्यवस्थेला चांगलं चालत राहण्यासाठी, तिचा विकास होण्यासाठी, राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यासाठी, समाजाचं लोकांचं जीवन सुसह्य होण्यासाठी, सुखदायक होण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरची म्हणजेच पायाभूत सुविधांची अत्यंत प्राधान्यानं गरज असते। काय इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे? इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा दोन प्रकारच्या असतात। एक आर्थिक पायाभूत सुविधा आणि दोन सामाजिक पायाभूत सुविधा। आर्थिक पायाभूत सुविधा असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्यामध्ये प्रामुख्यानं देशाची रस्ते व्यवस्था, देशाची रेल्वे व्यवस्था, देशाची हवाई वाहतूक व्यवस्था, देशाची जलसिंचन व्यवस्था यासारख्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो। याउलट समाजाच्या सामाजिक पायाभूत सुविधा कोणत्या असं विचारलं तर त्याचे दोनच महत्त्वाचे घटक असतात, एक शिक्षण आणि दुसरं आरोग्य। शिक्षणाच्या धोरणाबद्दल यापूर्वीच आपण बोललोय, आरोग्याच्या धोरणाबद्दल नंतर काही काळानं आपण बोलू, पण आज या सगळ्याच गोष्टींचा एकत्रित जेव्हा विचार केला जातो तेव्हा पायाभूत सुविधा असं विधान केल्यानंतर पायाभूत सुविधांचं अर्थव्यवस्थेमधलं महत्त्व का असा पहिला प्रश्न उपस्थित करायचा। या प्रश्नाचं उत्तर साधं सोपं आहे, ज्या अर्थव्यवस्थेत पायाभूत सुविधांचा अपेक्षित प्रमाणात विकास झालेला असतो, त्यांची देखभाल चांगली चाललेली असते, अशा अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकासाची प्रक्रिया अप्रतिहत, जलद आणि सर्वांना समावेश करेल अशा प्रकारची होत राहते। वेगळ्या शब्दात उत्तम पायाभूत सेवांची व्यवस्था हे आर्थिक विकासाच्या दृष्टीनं प्राथमिक महत्त्व असलेली अट आहे। जर पायाभूत सुविधा व्यवस्थित नसतील, जर एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये रेल्वेचा विकास झाला नाही, रस्त्यांचा विकास झाला नाही, सिंचन व्यवस्थेचा म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटचा व्यवस्थित विकास झाला नाही, विद्युत व्यवस्थेचा विकास झाला नाही, गोदाम व्यवस्थेचा विकास झाला नाही, तर ती अर्थव्यवस्था अपेक्षित वेगानं वाढू शकत नाही। ऐतिहासिकदृष्ट्या जर विचार केला तर असं दिसतंय की 17व्या शतकात सुरू झालेली, 18व्या शतकात गतिमान झालेली आणि 19व्या शतकामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं प्रकर्षित झालेली, जिचं वर्णन जगभरच्या साहित्यामध्ये औद्योगिक क्रांती म्हणून केलं जातं, त्या औद्योगिक क्रांतीचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की औद्योगिक क्रांतीचा अतिशय मूलभूत घटक म्हणजे युरोपमध्ये, विशेषतः इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये, उरलेल्या युरोपियन राष्ट्रांमध्ये रेल्वेचा झालेला प्रारंभ आणि नंतर झपाट्यानं झालेला विकास। रेल्वेची क्रांती जर झाली नसती, म्हणजे वाहतूक व्यवस्थेचा जर विकास झाला नसता, वाहतूक व्यवस्थेचा विकास याचा अर्थ जलद वाहतूक, स्वस्त वाहतूक, सुरक्षित वाहतूक आणि नियमित वाहतूक, अशा पद्धतीनं ही वाहतूक व्यवस्था रेल्वेमुळं आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक, रेल्वेमुळं काय होतं, एकदम मोठ्या प्रमाणात मालाची असेल किंवा माणसांची असेल, फार मोठ्या प्रमाणात वाहतूक होते। दुसऱ्या बाजूला असाही विचार करता येतो की जगभरच्या विकासाची प्रक्रिया कशामुळे गतिमान झाली, तर जहाजाचं यंत्र, ज्याला आपण वाफेचं यंत्र म्हणतो, ते इकडे रेल्वेमध्येही वापरलं गेलं तसंच ते जहाजामध्येही वापरलं गेलं. जहाजांच्या त्या वाफेच्या इंजिनमुळं जगभरचा व्यापार वाढला आणि या व्यापारात सहभागी होणाऱ्या राष्ट्रांचा आर्थिक विकास होत गेला. तांत्रिक परिभाषेमध्ये असं म्हटलं जातं की जो समाज रस्त्यामध्ये, रेल्वेमध्ये, सिंचनामध्ये, वीज निर्मितीमध्ये, तसंच शिक्षणामध्ये आणि आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत जातो त्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल संचय मोठ्या प्रमाणात होतो. भांडवल संचयाशिवाय विकास नाही. अगदी ॲडम स्मिथपासून ते आजपर्यंतच्या सगळ्या अर्थशास्त्रज्ञांचा एकत्रित विचार केला तरी असं दिसतं की विकासाचा अगदी साधा सोपा अर्थ समाजानं आजचा उपभोग थोडासा मर्यादित करणं, त्यातनं काटकसर करून बचत करणं आणि केलेली बचत अशा पद्धतीच्या भांडवली साहित्यामध्ये गुंतवणं. हे सगळे भांडवली साहित्य आहेत. या ठिकाणी ओघानं आपल्याला भांडवल या शब्दाचा अर्थ देखील समजून घेतला पाहिजे. काय असतं भांडवल? भांडवलाची इंग्रजीमध्ये अर्थशास्त्रामध्ये जी केली जाणारी व्याख्या आहे ती एक स्टोअर्ड अप लेबर म्हणून आहे, दुसरी कंजील लेबर म्हणून आहे आणि अधिक महत्वाची सामान्य माणसाच्या दृष्टीनं अपील करणारी जी व्याख्या आहे ती प्रोड्यूस्ड मीन्स प्रोडक्शन, उत्पादनाचं उत्पादित साधन म्हणजे भांडवल. या सगळ्या पायाभूत सुविधांमध्ये इतर वस्तू आणि सेवांचं उत्पादन करण्यासाठी आधारभूत असणाऱ्या वस्तूंची व्यवस्था केली जाते आणि म्हणूनच यांना आधारभूत व्यवस्था किंवा पायाभूत व्यवस्था असं नाव दिलं जातं. भांडवल संचयाचं मूळ स्वरूप हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अशाच प्रकारचं असतं. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडंसं पुनरुक्तीचा दोष पत्करून मला रिपीट करावं लागेल की परिसेवा किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल सर्व्हिसेस कोणत्या त्याचं क्लासिफिकेशन करावं लागेल. सामाजिक परिसेवा असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तांत्रिक दृष्टीनं, परंपरेनं आरोग्य आणि शिक्षण यांचा उल्लेख केला जातो. पण माझ्यासारख्याचं मत असं झालंय की आरोग्य आणि शिक्षण ही व्यवस्था जितकी चांगली असायला पाहिजे तितकीच आणखी एक सामाजिक व्यवस्था चांगली असावी लागते विकासासाठी, ती म्हणजे प्रशासन व्यवस्था, सरकारची शासन व्यवस्था, सरकारी यंत्रणा. म्हणजे आपण विधान करताना असं करायला पाहिजे की शिक्षण, आरोग्य आणि सरकारी यंत्रणा या तीन गोष्टीमुळं सामाजिक परिसेवा निर्माण होतात. दुसऱ्या बाजूला ज्याला आपण हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू किंवा इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू, त्यामध्ये रस्ते, रेल्वे, जलवाहतूक, सिंचन व्यवस्था, वीज किंवा ऊर्जा व्यवस्था, साठप व्यवस्था, पाईपलाईन्स इत्यादी या सगळ्यांचा समावेश इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर या कल्पनेत होतो. आणि आपण थोडंसं मागं वळून बघितलं भारताच्या इतिहासा अलीकडच्या, तर भारताच्या इतिहासामध्ये सुरुवातीला पहिली पंचवार्षिक योजना असेल, दुसरी योजना असेल किंवा तिसरी असेल, या पहिल्या तीन योजनांच्यामध्ये जे प्रारूप तयार करण्यात आलं त्यामध्ये सरकारनं सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून महत्वाच्या पायाभूत सुविधांमध्ये, म्हणजे त्यात रस्ते आले, रेल्वे आले, धरणं आली, वीज केंद्र आली, यामध्ये सरकारनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची आणि मग त्यातनं निर्माण होणाऱ्या सेवा खाजगी उद्योगधंद्याला, खाजगी व्यापाराला, खाजगी वाहतूक व्यवस्थेला पुरवायच्या की ज्यामुळे एकूण व्यवस्था, एकूण अर्थव्यवस्था गतिमान होते. प्रश्न एक असा निर्माण होतो की हे सरकारनंच केलं पाहिजे का? म्हणजे रस्त्यांचा विकास, रेल्वेचा विकास, विमानतळांचा विकास, बंदरांचा विकास, दीपगृहांचा विकास, हे सगळं सरकारनंच का करायचं? हा प्रश्न अतिशय काळजीपूर्वक समजून घेणं आवश्यक आहे. एक आहे, आज ज्या अमेरिकेमध्ये किंवा जपानमध्ये किंवा फ्रान्समध्ये किंवा जर्मनीमध्ये, म्हणजे बहुतेक सगळ्या प्रगत औद्योगिक देशामध्ये या सगळ्या गोष्टी खाजगी क्षेत्रामार्फत केल्या जातात, पण विकसनशील राष्ट्र की ज्यामध्ये आपण भारताचा समावेश करतो अशा समाजामध्ये अशा गोष्टी करण्यासाठी जे भांडवल लागतं ते हजारो कोटी रुपयांचं असतं. अशा गोष्टी करण्यासाठी जे तंत्रविज्ञान लागतं ते अत्यंत प्रगत गुंतागुंतीचं सहजासहजी खाजगी क्षेत्राला उपलब्ध होईल असं नसतं. पण ही बचत कुणी करायची, एवढं भांडवल कुणी घालायचं? अगदी त्याच्या पुढे जाऊन आपल्यासारख्या देशामध्ये पोलादाचं उत्पादन करणं हा बेसिक इंडस्ट्रीचा भाग मानला गेला. एका अर्थानं पोलाद उत्पादन करणं, त्या पोलादाचं रूपांतर यंत्रसामग्रीत करणं, हेवी इंजिनिअरिंग मशिनरी तयार करणं ही देखील इन्फ्रास्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी मानली जाते. आणि त्यातनं इतर वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी, सेवांचं उत्पादन करण्यासाठी यंत्रसामग्री मिळते. म्हणून गरीब असलेल्या देशानं, विकसनशील देशांनी किंवा मागास देशांनी आपली बचत विकास कामासाठी गुंतवायची असेल तर ती पायाभूत सुविधांमध्ये, या सगळ्या सुविधांमध्ये म्हणजे शिक्षण, आरोग्य, चांगलं प्रशासन, रस्ते, रेल्वे, साठव, विद्युत निर्मिती, सिंचन अशा क्षेत्रामध्ये ही सगळी गुंतवणूक करावी लागते. पायाभूत सेवा निर्माण केल्याशिवाय, पायाभूत आधारभूत व्यवस्था निर्माण केल्याशिवाय विकासाची ती वाटचाल जलद होत नाही, गतिमान होत नाही. हे क्षेत्र सरकारच्या दृष्टीनं नाजूक क्षेत्र असतं. हे जर व्यवस्थित चालवलं नाही तर समाजापुढं अनेक मोठे प्रश्न निर्माण होतात. वीज पुरवठा कमी पडला तर सगळी उद्योग आणि व्यापार व्यवस्था अडचणीत येते. पाणी पुरवठा कमी पडला तर संपूर्ण शेती उत्पादन व्यवस्था अडचणीत येते. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जर योग्य नसेल तर समाजाचं आरोग्य अडचणीत येतं. अशा अनेक गोष्टी तुम्हाला पटपट पटपट सांगता येतील. आणि म्हणून मग विशेषतः मागासलेल्या देशांच्या बाबतीत सुरुवातीला खाजगी व्यापार, खाजगी उद्योगपती, खाजगी भांडवलदार या क्षेत्रात प्रवेश करणार नाही हे गृहीत धरून, हे मान्य करून हे सगळं कुणीतरी केलं पाहिजे. हे सुरुवातीला केल्यानंतरच खाजगी व्यापार, खाजगी उद्योग, खाजगी शेती ही अधिक वेगानं विकास करेल असं मानलं जातं. आणि म्हणून भारतानं अगदी आपल्या संपूर्ण पंचवार्षिक नियोजनाच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर, पायाभूत सुविधांचा विभाग हा सातत्यानं सरकारी गुंतवणुकीचं क्षेत्र मानलं. आणि मग आपण जर मागं बघितलं वळून तर भारत सरकारच्या योजना गुंतवणुकीमध्ये, पंचवार्षिक योजनेमध्ये जी गुंतवणूक केली गेली ती जर लक्षात घेतली तर त्या गुंतवणुकीतला जवळजवळ 40-50% हिस्सा हा अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरल इन्व्हेस्टमेंटमध्ये गेला असंच आपल्याला विधान करावं लागेल. अशा मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्टचं मॅनेजमेंट हा एक अतिशय अडचणीचा भाग असतो. जशी मोठी गुंतवणूक लागते, जसं मोठं भयंकर अद्ययावत गुंतागुंतीचं क्लिष्ट उत्पादन तंत्र लागतं, तसंच व्यवस्थापन देखील अतिशय काळजीचं जबाबदारीचं लागतं. आणि हे सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्यासाठी आवश्यक असलेली कॉम्पिटंट मॅनपॉवर ही सुरुवातीला परदेशातनं आणावी लागते. काही वेळेला त्यांच्याकडनं देशातलं तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ विकसित करावं लागतं. दुसरा एक महत्वाचा मुद्दा या इन्फ्रास्ट्रक्चरल पॉलिसीमध्ये जो निर्माण होतो ज्याची सातत्यानं दखल घ्यावी लागते, अशा गुंतवणुकीमध्ये सुरुवातीला मिळणारा रेट ऑफ रिटर्न किंवा नफ्याचा दर किंवा परताव्याचा दर हा कमी असतो. काही वेळेला पहिली 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष नफा मिळतच नाही. तुम्हाला फक्त गुंतवणूक करत जावं लागतं आणि प्रत्यक्षात त्यातनं निर्माण होणारी वस्तू किंवा सेवा समाजाला मिळण्यासाठी बराच प्रदीर्घ काळ वाट बघावी लागते. तांत्रिक परिभाषेमध्ये या कालखंडाला जेस्टेशन पीरियड किंवा फलधारणा कालखंड असं मराठीत नाव दिलं जातं. आणि बहुतेक सगळ्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा फलधारणा कालखंड हा 5-10 वर्षाच्या आत असत नाही, त्याला बराच काळ लागतो. आणि ही वाट बघण्याची कुवत खाजगी व्यापाऱ्यांची किंवा उद्योगपतींची असत नाही, ती कुवत सरकारलाच दाखवावी लागते आणि सरकारलाच मग गुंतवणूक करावी लागते, बचत करावी लागते. पुढचा जो प्रश्न आहे या तुमच्या पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीच्या बाबतीतला, तो अर्थातच यातनं निर्माण होणारी जी वस्तू असेल किंवा यातनं निर्माण होणारी जी सेवा असेल तिची किंमत काय ठेवायची. अतिशय अवघड क्लिष्ट अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. आपण जर अधिक खोलवर विचार केला तर असं दिसतं की वीज पुरवठा किंवा रस्त्यांची वाहतूक किंवा रेल्वेची वाहतूक ही वेगवेगळ्या खाजगी कारखानदारांच्या उद्योगपतींच्या मालकीची असू शकत नाही, ती सरकारच्या मालकीचीच असावी लागते. म्हणजे एका अर्थानं इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये ज्या गोष्टीचा आपण विचार करू तो एका अर्थानं मक्तेदारी व्यवसाय असतो. म्हणजे विजेचा पुरवठा करणार कोण तर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड, रस्त्यांचं देखभाल करणार कोण तर महाराष्ट्राचं पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट PWD. म्हणजे सरकारी यंत्रणा या सगळ्या व्यवस्थेचं नियंत्रण करत असते. तांत्रिक परिभाषेमध्ये याला आपण मक्तेदारी नियंत्रण म्हणतो. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज चालवत असताना ज्या संस्था काम करतात, त्या वस्तूचं किंवा सेवेचं पुरवठा करतात, त्या संस्थांचं फर्म्सचं स्वरूप, फर्म आणि इंडस्ट्री एकच असते आणि ती मोनोपोली असते, ती मक्तेदारी असते. आणि अशा मक्तेदारी संस्थेनं आपल्या वस्तूची किंवा सेवेची किंमत कशी ठरवायची हा समाजापुढचा एक अत्यंत महत्वाचा धोरणाचा प्रश्न असतो. पहिला भाग असा लक्षात घ्यावा लागेल की सरकारनं केलेली गुंतवणूक ही नफ्याच्या कमालीकरणासाठी असते का? नसावी. खरं तर सरकारच्या गुंतवणुकीचा अंतिम निकष हा त्या गुंतवणुकीमुळे समाजाला उपलब्ध होणारी वस्तू किंवा सेवा कोणती आहे, त्या वस्तूच्या किंवा सेवेच्या उपलब्धतेमुळे उर्वरित खाजगी उद्योग क्षेत्र, व्यापार क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, इतर सगळ्या क्षेत्रांना या पायाभूत सुविधांचा वापर केल्यामुळे त्यांचं काम अधिक चांगल्या पद्धतीनं करता येतं का, समाजाच्या आरोग्यामध्ये शिक्षणामध्ये वाढ होते का, असं जर होत असेल तर नफ्यापेक्षा देखील सार्वजनिक गुंतवणुकीचा मुख्य निकष सोशल रेट ऑफ रिटर्न म्हणजे सामाजिक परतावा दर काय आहे, दिसणाऱ्या नफ्यापेक्षा प्रत्यक्ष समाजाला होणारा फायदा किती मोठा आहे याचा विचार करावा लागतो. आणि हा सार्वजनिक कल्याणाचा, सामाजिक कल्याणाच्या कमालीकरणाचा निकष लक्षात घेतल्यानंतर मगच पुढे आपल्याला अशा वस्तूंची किंवा सेवेची किंमत ठरवण्याचा निर्णय घेता येतो. अर्थशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की मक्तेदारी संस्था खाजगी मक्तेदार असेल तर नफ्याचं कमालीकरण करण्यासाठी पुरवठ्याचं नियंत्रण करते आणि जास्तीत जास्त उंचीची किंमत प्राप्त करते, ती कशी मिळेल यासाठी उत्पादनाचं नियंत्रण करते आणि नफ्याचं कमालीकरण करते. आता हा निकष सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगधंद्यांच्या बाबतीत, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात ज्यांनी गुंतवणूक केली त्यांच्या बाबतीत हा निकष मान्य होईल असं मला वाटत नाही. मग इथं काय येतं तर समाजाला ती वस्तू किंवा सेवा कमीत कमी किमतीला कशी मिळेल, जास्तीत जास्त लोकांना कशी मिळेल, जास्तीत जास्त सातत्यानं कशी मिळेल, या निकषांना अधिक महत्व येतं. आपण उदाहरणासाठी असा विचार करू की एक मोठं काय म्हणतात त्याला रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट आहे, मोठं सिंचन प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे. म्हणजे कोयने धरणासारखा किंवा राधानगरी धरणासारखा किंवा काळमवाडी धरणासारखा किंवा उजनी धरणासारखा अशी मोठी, ज्याला आपण जलविद्युत प्रकल्प म्हणू, अशा प्रकारचे सिंचन आणि विद्युत प्रकल्प आहेत. आता यातली जी वीज विकली जाते किंवा यातनं निर्माण होणारं जे पाणी शेतीला पुरवलं जातं याची किंमत उत्पादन खर्चाप्रमाणे जर ठरवली तर कुठल्याही शेतकऱ्याला, कुठल्याही नागरी ग्राहकाला ते पाणी परवडणार नाही, शेती परवडणार नाही. साहजिकच उत्पादन खर्चाप्रमाणे सरासरी उत्पादन खर्चाप्रमाणे अशा ठिकाणी पाण्याची किंवा विजेची किंमत ठरवता येत नाही, ती कमी ठरवावी लागते, ती अत्यल्प ठेवावी लागते. कारण शेवटी अशा प्रकारचा पाण्याचा पुरवठा किंवा अशा प्रकारच्या विजेचा पुरवठा उर्वरित उद्योग क्षेत्र वाढावं, उर्वरित शेती क्षेत्र वाढावं, शेतीचं उत्पादन वाढावं, फळफळावळ पिकावीत अशा प्रकारचा असतो. आणि सामान्य शेतकरी अशा प्रकारचे विजेची कॉस्ट प्राईस किंवा अशा प्रकारच्या पाण्याची कॉस्ट प्राईस देऊ शकत नाही. म्हणजेच तुम्हाला सरासरी उत्पादन खर्चापेक्षा कमी पातळीवर, कदाचित सीमांत उत्पादन खर्चा इतकी किंवा त्याहीपेक्षा काही प्रमाणात कमी किंमत ठेवणं हे अपरिहार्य ठरतं. काही वेळा तांत्रिक परिभाषेमध्ये याचा उल्लेख मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग असा केला जातो. म्हणजे शेवटचं उत्पादन करण्यासाठी येणारा जो खर्च आला, शेवटचं न उत्पादन करण्यासाठी येणारा जो खर्च आला तोच ग्राहकाकडनं घ्यावा. एवढंच नव्हे तर काही वेळा तोही घेऊ नये, पाण्याचा उत्पादन खर्च काही प्रमाणात सरकारनं भरावा आणि उरलेला खर्च सामान्य शेतकऱ्यानं पाण्याची किंमत म्हणून द्यावा. अशा प्रकारचा किंमत ठरवण्याचा एक अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न सार्वजनिक सेवांच्या बाबतीत, प्रकल्पांच्या बाबतीत सगळीकडेच लक्षात घ्यावा लागतो. रेल्वेचं उदाहरण याबाबतीतलं मोठं लक्षात घेण्यासारखं आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की भारतीय रेल्वे ही जगातली एक फार मोठी रेल्वे आहे. लांबीच्या दृष्टीनं, टर्नओव्हरच्या दृष्टीनं, पॅसेंजर्स किती वावडले जातात, गुड्सचं किती ट्रान्सपोर्टेशन केलं जातं, या सगळ्या निकषावर जगातली एक मोठी रेल्वे आहे. पण आपल्या असं लक्षात येईल की रेल्वेच्या सामान्य ग्राहकाला जे तिकीट दर लागू केले जातात ते अत्यंत अल्प असतात. म्हणजे मिरजेसनं पुण्याला रेल्वेनं जायचं झालं तर सामान्य माणसाला कदाचित द्यावं लागणारं तिकीट 40-50 रुपयाच्या घरीच असेल. तेच बसनं जायचं झालं तर 250-300 रुपयाचं तिकीट लागतं. पण तेच रेल्वेच्या फर्स्ट क्लासनं प्रवास करणाऱ्या पॅसेंजरच्या बाबतीत 200-300 रुपये असतं. म्हणजे रेल्वेची सेवा गरीब माणसाला देत असताना कमी किमतीला दिली जाते, श्रीमंत ग्राहकाला दिली जात असताना जास्त किमतीला दिली जाते. आणि ह्या अशा वेगवेगळ्या ग्राहकांना ज्यांची किंमत देण्याची कुवत कमी जास्त आहे अशांच्याकडनं आकारली जाणारी किंमत सगळ्यांची सरासरी केल्यानंतर जी किंमत मिळेल ती रेल्वेला मिळणारी सरासरी किंमत असते. आणि सरकारचा किंवा रेल्वेचा प्रयत्न असा असतो की सामान्य माणसाला कमी किमतीला जी रेल्वे सेवा दिली जाते त्यात येणारं नुकसान भरून काढता येईल इतक्या प्रमाणात वरच्या वर्गातल्या प्रवाशांच्याकडनं किंमत घ्यायची आणि रेल्वेचं नुकसान कमीत कमी ठेवायचं. हे जसं रेल्वे वाहतुकीला लागू होतं तसंच सामान्य बसनं प्रवास करणाऱ्याचं बसचं तिकीट, लक्झरी बसनं प्रवास करणाऱ्याचं बसचं तिकीट, एअरकंडिशन बसनं प्रवास करणाऱ्यांचं बसचं तिकीट, होलवोनं प्रवास करणाऱ्यांचं बसचं तिकीट, याच्यामध्ये फरक असतो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. अर्थात ही उदाहरण म्हणून दिलेली उदाहरणं आहेत. यातलं सामान्य बससेवा ही सार्वजनिक असते, पब्लिक असते आणि ती एका अर्थानं मक्तेदार असते. आणि या बसचं टॅरिफ, या बसची सेवेची किंमत इतरांच्या तुलनेनं सगळ्यात कमी असते. म्हणजे आपल्याला विधान असं करता येईल की पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये सामान्य माणसाला ती वस्तू किंवा सेवा परवडेल किंवा पेलेल अशा किमतीला विकणं हा किंमत धोरणाचा प्राथमिक निकष असतो. पण हे करत असताना सरकारला, समाजाला हेही माहीत असतं की अशा प्रकारच्या वस्तू किंवा सेवा गरीब जसे घेतात तसे श्रीमंती घेतात. आणि म्हणून रेल्वेमध्ये असेल, पाण्यामध्ये असेल, विजेमध्ये असेल, ज्याला आपण डिस्क्रिमिनेटरी प्राइसिंग पॉलिसी म्हणतो, मूल्य भेदात्मक मक्तेदारी म्हणतो, म्हणजे गरीबाकडनं मी कमी किंमत घेणार, मध्यमाकडनं मी मध्यम किंमत घेणार आणि श्रीमंताकडनं मी जास्त किंमत घेणार आणि माझं नुकसान कमीत कमी पातळीवर ठेवणार, या प्रकारच्या किंमत धोरणाला भेदात्मक किंमत धोरण असं म्हटलं जातं. आणि बहुतेक सगळ्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत या पद्धतीनं भेदात्मक किंमत धोरण वापरून सगळ्यांना परवडेल अशा पद्धतीनं उपलब्ध उत्पादनाचा किंवा सेवेचा साठा योग्य पद्धतीने वाटला जातो, योग्य किमतीला दिला जातो। म्हणून काही वेळा असं म्हटलं जातं की पायाभूत सुविधांच्या बाबतीत ॲव्हरेज कॉस्ट प्राइसिंग असत नाही, तर ते मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग असतं। त्यातला जो मोनोपोली एलिमेंट आहे तो लक्षात घेऊन त्यामध्ये मूल्यभेदाचं किंवा वेगवेगळ्या किमती आकारण्याचं स्वातंत्र्य त्यांना असतं। पण अलीकडच्या काळामध्ये याचा थोडासा फेरविचार व्हायला सुरुवात झाली आहे। गरिबांच्या नावाखाली पाण्याची किंवा विजेची किंमत आम्ही कमी ठेवली आणि तोच दर जर सगळ्यांना चालू केला तर ज्यांची पेईंग कॅपॅसिटी जास्त आहे ती असताना देखील त्यांच्याकडनं आम्ही कमी पैसे घेणार, सार्वजनिक गुंतवणूक केलेल्या प्रकल्पाचा तोटा वाढत जाणार आणि कालांतरानं मग हे प्रकल्प व्यवस्थित चालत नाहीत, त्यांची देखभाल व्यवस्थित होत नाही, त्यांचं व्यवस्थापन चांगलं चालत नाही आणि त्यांची जी वाढ झाली पाहिजे, त्यांचा जो विस्तार झाला पाहिजे, त्यांच्या सेवेची गुणवत्ता वाढली पाहिजे, ते मात्र वाढत नाही। आणि म्हणून अलीकडे हळूहळू युनिट कॉस्ट अप्रोच, म्हणजे संबंधित वस्तू उत्पादन करण्यासाठी जो खर्च आला तो ज्यांची ज्यांची कुवत आहे त्यांच्याकडनं वसूल करावा आणि ज्यांची खरोखरच ती कुवत नाही अशी टार्गेटेड पॉप्युलेशन असेल त्यांच्याकडनं कमी किमतीला ती देऊन त्यांना सरकारच्या तिजोरीतनं औषधं किंवा सबसिडी द्यावी अशाही प्रकारचा निर्णय किंवा धोरण अलीकडच्या काळात वापरलं जातं। मग हे सगळं जर चाललेलं असेल तर हे सरकारच्या खात्यानं बघायचं, संबंधित मंत्र्यानं बघायचं का एका स्वायत्त संस्थेनं बघायचं असा व्यवस्थापनाचा पुढचा प्रश्न निर्माण होतो। ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ पब्लिक प्रोजेक्ट्स, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, त्यामध्ये आणखी एक शब्द वापरला जातो तो म्हणजे पब्लिक युटिलिटीज, आणि याचा संबंध पाणी पुरवठा, वीज पुरवठा, रस्ते पुरवठा यांच्याशी असतो। आणि रस्ते पुरवठा म्हणजे दोन शहरं जोडणारी रस्ते असाच त्याचा अर्थ नाही आहे, एखाद्या मोठ्या शहरातली अंतर्गत रस्ते व्यवस्था हा देखील एक महत्त्वाचा सार्वजनिक गुंतवणुकीचा प्रकल्प आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये आणि आता हळूहळू प्रत्येक जिल्हा केंद्रामध्ये अंतर्गत रस्त्यांचं महत्त्व वाढत चाललं आहे। ते रस्ते मोठे असले पाहिजेत, दुहेरी असले पाहिजेत, ते स्वच्छ असले पाहिजेत, त्यांचं ड्रेनेज व्यवस्थित झालं पाहिजे, ही सगळी जबाबदारी बघायची कोणी, सांभाळायची कोणी, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर पॉलिसीचा पहिला भाग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा आहे, म्हणजे परिसेवा किंवा पायाभूत सुविधा वाढवायच्या कशा असा पहिला भाग। दुसरा भाग आहे त्यांच्या गुंतवणुकीचा, तिसरा भाग आहे त्यांच्या तंत्रविज्ञानाचा, चौथा भाग आहे त्यांच्या व्यवस्थापनाचा, किंमत धोरणाचा आपण आत्ताच उल्लेख केला। तर हे व्यवस्थापन एखाद्या कंपनीसारखं करायचं का वेगळ्या पद्धतीनं करायचं? आणि मग अलीकडे असं लक्षात आलं सरकारच्या, विशेषतः आपल्या देशातला अनुभव असा आहे की वीज उत्पादन करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, मोठ्या मक्तेदार कंपन्या आहेत, पण ती एकच नाही। आता महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे देखील आम्ही चार भाग केले आणि या चार भागांच्या माध्यमातून वीज निर्मिती काही ठिकाणी केली, म्हणजे वीज निर्मिती करणारं युनिट वेगळं, वीज वितरण करणारं युनिट वेगळं, मग या सगळ्याचं नियंत्रण करणारी व्यवस्था वेगळी असली पाहिजे। ती व्यवस्था सगळ्या गोष्टीचं नियंत्रण करू शकत नाही, म्हणून गेल्या काही 20-25 वर्षांमध्ये बऱ्याच देशातून ज्याला रेग्युलेटरी बॉडीज, नियामक संस्था म्हणतात, अशा पद्धतीच्या ऑटोनॉमस रेग्युलेटरी बॉडीज निर्माण झाल्या आहेत। आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वीज नियामक मंडळ नावाची व्यवस्था आहे, काही ठिकाणी पाणी नियामक मंडळाची व्यवस्था असते, असं वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्या ह्याचं काय इन्शुरन्स सेक्टरमध्ये विम्याचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये विम्याचं नियंत्रण करणारी एक नियामक संस्था आहे। तुमचं हे कम्युनिकेशन सेक्टर जे आहे, टी व्ही असेल, टेलिफोन असेल, रेडिओ असेल किंवा हे मोबाईल असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये अनेक मोठ्या मोठ्या मक्तेदारी ताकद असलेल्या खाजगी संस्था काम करतायत आणि त्यांनी मक्तेदारी ताकद वापरू नये, त्यांनी ग्राहकांचं कल्याण लक्षात ठेवावं म्हणून त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी आता आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया नावाची व्यवस्था निर्माण केली आहे. ट्राय म्हणजे व्यवस्थापनाचा एक नवा पर्याय. पूर्वी कसं व्हायचं, एक धरण बांधलं तर महाराष्ट्र सरकारच्या इरिगेशन डिपार्टमेंटमार्फत ते चालवलं जायचं. ते बरोबर चालत नाही. ते अधिक चांगलं चालायचं असेल, त्यांनी ग्राहकांची लूट करायची नसेल, तर त्रयस्थ नियंत्रक तिथं असला पाहिजे. हा त्रयस्थ नियंत्रक कायद्यानं जन्माला घालावा लागतो. त्याच्यासाठी असेंब्लीमध्ये किंवा पार्लमेंटमध्ये कायदा करावा लागतो. या नियंत्रकाला सगळे अधिकार द्यावे लागतात आणि त्या अधिकाराचा वापर करून या नियंत्रक संस्था या सगळ्यांनी वाटप कसं करावं, किमती कशा घ्याव्यात, कधी सवलती द्याव्यात, किती प्रमाणात एखाद्याला पुरवठा करावा, अशा अनेक महत्वाच्या गोष्टींच्या बाबतीत निर्णय घेत असतात. आणि ते कायद्यानं अशा वस्तू किंवा सेवांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्यावर, ज्यांचं स्वरूप मक्तेदारीचं असतं, ज्यांचं स्वरूप मूलभूत सेवांचं असतं, त्यांच्या कामकाजावर अशा रेग्युलेटरी अथॉरिटीजचं नियंत्रण ठेवावं लागतं. मगाशी मी म्हटलं तसं, पायाभूत सुविधांच्यामध्ये अवाढव्य गुंतवणूक करावी लागते. अतिशय गुंतागुंतीचं तंत्रविज्ञान स्वीकारावं लागतं. हे सगळं करण्याची कुवत बदलत्या काळामध्ये सरकारची हळूहळू कमी होते असं म्हणा, किंवा यामध्ये आता इथनं पुढं आपण भाग घ्यायचं काही कारण नाही असंही सरकारला वाटतं. आता भारतामध्ये एक काळ असा होता की वीज निर्मिती सरकारनं करावी, सिंचन योजना सरकारनं राबवाव्यात, विद्यापीठं सरकारनंच चालवावीत, जिल्ह्याचं हॉस्पिटल सरकारनंच चालवावं, हा एक कालखंड होता. आता हा कालखंड बदलला आहे. आता सरकार काय म्हणतंय, आम्ही थोडा पैसा देतो, आम्ही थोडी जागा देतो, व्यवस्था करायला मदत करतो. खाजगी क्षेत्रानंही त्यात गुंतवणूक करावी आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, सार्वजनिक खाजगी भागीदारी, अशा पद्धतीनं समाजाला लागणाऱ्या या पायाभूत सेवा सुविधा देण्याचा विचार केला जावा असा एक अलीकडच्या काळात नवा विचार पुढे आलेला आहे. याला PPP अप्रोच असं नाव दिलं जातं. तांत्रिक विचार केला तर यात गैर काय नाही आहे, पण अशा पद्धतीनं PPP पॉलिसीवर चालणारी मोठी प्रकल्प व्यवस्था किंवा प्रोजेक्ट ही मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे सामाजिक कल्याणाच्या निकषावर चालतील का? तो खाजगी भांडवल गुंतवणारा काय म्हणणार, मला नफा मिळाला पाहिजे. आणि सार्वजनिक पैसा गुंतवणारे सरकारचे घटक काय म्हणणार, आमचा इंटरेस्ट नफ्यामध्ये नाही आहे, आमचा इंटरेस्ट सामाजिक कल्याणामध्ये आहे. जिथं नफ्याचं कमाल प्रमाण असतं त्या ठिकाणी सामाजिक कल्याण हा दुय्यम घटक राहतो. जिथं सामाजिक कल्याणाचा निकष हा महत्वाचा असतो त्या ठिकाणी नफ्याचा निकष तुम्हाला खालच्या पातळीवर आणावा लागतो. तर हे PPP पॉलिसीमध्ये म्हणजे खाजगी सहकार सरकारी भागीदारीमध्ये याचा समन्वय कसा घालायचा हा अतिशय महत्वाचा गुंतागुंतीचा प्रश्न असतो. त्यानंतर या परिसेवा धोरणांच्या बाबतीत पुढचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो तंत्रविज्ञानाचा आहे. हे पहिलं विधान माझं आहे तसं आहेच की फार मोठी गुंतवणूक आणि फार गुंतागुंतीची तंत्रविद्या. पण आता तंत्रविज्ञानाचं स्वरूप शास्त्रीय प्रगतीमुळे इतकं झपाट्यानं बदलत चाललंय की जिथं पूर्वी 5-10 हजार कोटी लागायचे तिथं आज कदाचित 50-25 हजार कोटी लागतात. त्या यंत्रसामग्रीमध्ये तंत्रविज्ञानामध्ये जी गुंतवणूक करावी लागते ती प्रचंड मोठी असते. आणि एवढी सगळी गुंतवणूक करून सरकारकडं त्या दृष्टीनं फायदा मिळवण्यासाठी किंवा परतावा मिळवण्यासाठी वाट बघण्याची कुवत नसते आणि म्हणून सरकार आता त्या क्षेत्रातनं बाजूला पडतं. एक उदाहरण आपण लक्षात घेण्यासारखं आहे. भारतामध्ये देशांतर्गत तेल पुरवठा, इंधन पुरवठा हा अगदी मर्यादित आहे. म्हणजे आज देखील एवढ्या वर्षानंतर देशात लागणाऱ्या पेट्रोल डिझेल वगैरे या इंधनांची गरज जर लक्षात घेतली तर त्यापैकी आम्ही जास्तीत जास्त 30-40% देशी उत्पादनानं भागवू शकतो. उरलेलं 60-70% आम्हाला परदेशातच आयात करावं लागतं. मग असं जिथं आहे त्या ठिकाणी तेलाचा शोध घेण्याची व्यवस्था कुणी चालवली पाहिजे? तर आमच्या नेहमीच्या तंत्राप्रमाणे, विश्लेषणाप्रमाणे ती व्यवस्था ही सरकारनं चालवली पाहिजे. ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन ऑफ इंडिया ONGC नावाची जी संस्था आली ती त्यातनं आली. आणि याच तत्वाच्या निकषावर तेलाचा शोध घेण्याची व्यवस्था ही या एजन्सीकडे देण्यात आली. एक्सप्लोरेशन, कुठं तेल असेल ते काढता येईल का, मग ते काढणं खर्चाच्या दृष्टीनं सोयीस्कर होईल का, ते तयार काढलेलं कच्चं खनिज तेल, क्रूड ऑइल असं ज्याला म्हणतात, ते रिफाईन कुठं करायचं, रिफायनरीज कुठं स्थापन करायच्या, त्यांचं व्यवस्थापन काय करायचं, असे अनेक प्रश्न त्यातनं निर्माण होतात. पण आज हे प्रश्न सुटल्यासारखे आहेत. त्याचं कारण असं आहे की आम्ही आता कोळशाच्या खाणी प्रायव्हेट सेक्टरला द्यायला सुरुवात केली. आम्ही वेगवेगळ्या बेसिनमध्ये म्हणजे नदी खोऱ्यामध्ये तेलाचा शोध घेण्यासाठी रिलायन्ससारख्या खाजगी कंपनीला लायसन्स दिलेली आहेत, इतर कंपन्यांनाही दिलेली आहेत. म्हणजे जे काम पूर्वीच्या काळात सार्वजनिक क्षेत्राचंच मानलं जात होतं ते काम आता खाजगी क्षेत्रामार्फत केलं जातं, करावं अशी सरकारची अपेक्षा आहे. आणि याचं मुख्य कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये गुंतवावी लागणारी अवाढव्य रक्कम, स्वीकारावं लागणारं अत्याधुनिक तंत्रविज्ञान आणि त्या मानानं निर्माण होणारा कमी रोजगार. जेवढा रोजगार निर्माण व्हायला पाहिजे तेवढा त्यातनं निर्माण होत नाही अशा प्रकारची व्यवस्था आहे आत्ता दिसायला लागली आहे. आणि त्यामुळं कोळसा खाणी, पोलादाचं उत्पादन, रसायनांचं उत्पादन, औषधांचं उत्पादन अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुमच्या पायाभूत सेवांच्या बाबतीत, परिसेवा व्यवस्थेच्या बाबतीत संबंध येतो त्यांच्याशी येतो, त्या क्षेत्रात खाजगीकरण वाढायला सुरुवात झाली. हे सार्वजनिक क्षेत्राचा विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चर भागातला जो विकास आहे तो करत असताना आणखी एका गोष्टीचा विचार करावा लागतो. आपण उदाहरण घेऊ सिंचन योजनांचं. वरवर पाहता असं विधान करता येईल की सिंचन योजनांच्या बाबतीत महाराष्ट्रातली धरणं, लहान मोठे प्रकल्प हे देशाच्या इतर कुठल्याही राज्यापेक्षा मोठे जास्त आहेत, संख्येनं जास्त आहेत, कॅपॅसिटीनं जास्त आहेत. पण म्हणून महाराष्ट्राचा दुष्काळ गेला का? नाही गेला. याचा अर्थ असा होतो की धरणं जिथं झाली त्या जागा योग्य होत्या का? प्रादेशिक संतुलन साध्य करायचं असेल तर असे मोठे रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट्स कोणत्या कोणत्या प्रदेशात स्थापन केले पाहिजेत, कसे स्थापन केले पाहिजेत, हा देखील एक चर्चेचा आणि वादाचा मुद्दा होऊ शकतो. कारण सरकारला गुंतवणूक करत असताना सतत सामाजिक संतुलनाचा, प्रादेशिक संतुलनाचा, आर्थिक विकास संतुलित पद्धतीनं कसं होईल या गोष्टीचा विचार करावा लागतो. शेवटचा एक मुद्दा म्हणजे समर्थन करत असताना सार्वजनिक क्षेत्रामध्ये पब्लिक सेक्टर ॲक्टिव्हिटीजच्या बाबतीत हे पायाभूत सुविधांचं काम चालावं ह्याचं आर्ग्युमेंट करत असताना रोजगाराचा मुद्दा एक प्रकर्षानं लक्षात घ्यावा लागतो. रोजगार निर्माण होतो का या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात, असा एक प्रश्न उपस्थित करावा लागतो. प्रश्न उपस्थित करणं सोपं आहे, प्रश्नाचं उत्तर सरळ स्पष्ट आहे. काय आहे? प्रकल्प उभा करत असताना, धरण बांधत असताना, रेल्वे लाईन टाकत असताना, रस्ता बांधत असताना मोठा रोजगार निर्माण होतो, पण तो कायमचा असत नाही. तो ठराविक मर्यादित कालखंडाच्या मर्यादेतच असतो. ही काही उदाहरणं झाली. आधुनिक स्वरूपाचे मोठे प्रोजेक्ट किंवा प्रकल्प उभे करत असताना रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होईल अशी खात्री देता येत नाही. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर ज्याला न्यूक्लिअर पॉवर म्हणतो आपण, म्हणजे आण्विक ऊर्जा, आण्विक ऊर्जा निर्माण करण्यासाठी ज्या प्रकारचं प्रोजेक्ट उभा करावं लागतं त्यामध्ये सगळं कामकाज हे यंत्रांच्या, मोठ्या संयंत्रांच्या माध्यमातून केलं जातं. माणसाच्या हाताला त्यामध्ये कमी काम असतं आणि म्हणून सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचे प्रकल्प उभा केल्यामुळं मोठा रोजगार निर्माण होतो असं सातत्यानं घडत नाही, काही काळासाठी घडतं, कालांतरानं तो रोजगार स्टेबल होतो, तो घटत जाण्याची देखील शक्यता असते कारण त्यामध्ये तंत्रवैज्ञानिक प्रगती होत असते. आता हे सगळं सैद्धांतिक स्वरूप पायाभूत सुविधांचं लक्षात घेतल्यानंतर आपण त्यातल्या प्रत्येक घटकाबद्दल थोडं थोडं वेगळ्या पद्धतीनं बोलू. एक भाग आहे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं ज्याला आपण बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन म्हणतो, सीमा प्रदेशातली रस्त्यांची व्यवस्था ही सुरुवातीपासून आज देखील सार्वजनिक क्षेत्रातच आहे, सरकारच्या नियंत्रणाखाली आहे आणि अशा ठिकाणी हे सीमा भागातले रस्ते तयार करण्याचं काम बऱ्याच मोठ्या प्रमाणात लष्कराच्या माध्यमातनं किंवा ज्याला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणतात, सीमा सुरक्षा दलं यांच्या माध्यमातनं केलं जातं. म्हणजे याचं स्वरूप हे मुख्यतः सार्वजनिक क्षेत्राचं क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्राची ॲक्टिव्हिटी अशाच प्रकारचं असतं. सुरुवातीची अनेक वर्ष या देशातला रस्ते विकास हा पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून झाला. म्हणजे जुन्या काळामध्ये PWD हे शब्दप्रयोग म्हटलं की रस्त्यांची बांधणी हे समीकरण लोकांच्या डोक्यात बसायचं. देशाच्या पातळीवर रस्ते विकास खातं आहे ज्याला तुम्ही नॅशनल हायवे डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणता, NHAI, ती एका अर्थानं तुमच्या देशाची रस्ते व्यवस्था राष्ट्रीय पातळीवर म्हणजे आंतरराज्य रस्ते जे असतात त्यांची व्यवस्था बघण्याचं कामकाज कुणी करायचं तर ते केंद्र सरकारनं केलं पाहिजे आणि केंद्र सरकारचं हे दैनंदिन विभागाचं काम नाही म्हणून त्यांनी ही नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया या नावाची व्यवस्था निर्माण केली आणि रस्त्यांची देखभाल करायची व्यवस्था त्यांच्याकडे. कुठले रस्ते? आंतरराज्य रस्ते, वेगवेगळ्या राज्यांना जोडणारे, संपूर्ण देशाला एकत्र आणणारे. अलीकडच्या काळातलं मोठं गाजलेलं उदाहरण म्हणजे ते सुवर्ण चतुष्कोन योजना नावाचा जो रस्ता आहे, म्हणजे दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, तुमचं खाली चेन्नई, इकडे विशाखापट्टणम, कलकत्ता, असं बिहारकडे परत यायचं, तर ही जी काय म्हणतात त्याला चतुष्कोन असं नाव त्यांनी दिलं आहे. तो एक मोठं प्रोजेक्ट नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडियानं राबवलं. पण रस्त्यांची स्थानिक पातळीवर जेव्हा आपण चर्चा करतो, राज्यांतर्गत रस्ते, म्हणजे आता महाराष्ट्रापुरतो विचार केला तर महाराष्ट्रात देखील महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाची व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेमार्फत राज्यातले राज्य हमरस्ते, स्टेट हायवेज हे निर्माण केले जातात. मग पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की स्थानिक पातळीवरचे रस्ते कोण तयार करतं? तर ज्याला आपण जिल्हा अंतर्गत रस्ते म्हणतो, स्टेट हायवेज सोडून जे शिल्लक राहतात जिल्हा अंतर्गत रस्ते, ते जिल्ह्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनकडे, जिल्हा परिषदेकडे जातात आणि अगदी स्थानिक पातळीवर ज्याला व्हिलेज रोड्स म्हणू आपण, गावाचे रस्ते म्हणू, हे गावाचे रस्ते मग जिल्हा परिषदेच्या तालुका पंचायतीच्या माध्यमातून ती विकसित केल्या जातात. म्हणजे रस्त्यांची व्यवस्था बघण्याची एक प्रशासकीय रचना, राष्ट्रीय पातळीवरची व्यवस्था, राज्य पातळीवरची व्यवस्था, जिल्हा पातळीवरची व्यवस्था आणि स्थानिक पातळीवरची व्यवस्था, अशी प्रशासकीय व्यवस्था रस्त्यांच्या बाबतीत निर्माण झाली. व्हॉट अबाउट सिंचाई, म्हणजे सिंचन क्षेत्राच्या बाबतीत काय व्यवस्था निर्माण झाली? तर सिंचन क्षेत्राच्या बाबतीत जी व्यवस्था निर्माण झाली ती ज्याला लॉंग टर्म पॉलिसी, इंटरस्टेट डिस्ट्रीब्युशन आणि कोऑर्डिनेशन या दृष्टीनं सगळा अधिकार भारत सरकारला गेला. परंतु प्रत्यक्ष प्रकल्पांची कार्यवाही करण्याची जबाबदारी ज्या राज्यातली नदी, ज्या राज्यातला प्रकल्प, त्या राज्याकडे दिली गेली. प्रत्यक्ष कार्यक्रम म्हणजे इरिगेशन प्रोजेक्ट उभं करण्याचा कार्यक्रम हा राज्याच्या इरिगेशन डिपार्टमेंटच्या माध्यमातनं आत्तापर्यंत चालवला गेला, अजूनही त्यात बदल झालेला नाही आहे. सरकारमध्ये असा विचार चालू आहे की जर खाजगी बसेस चालतात, जर काही राज्यातून देशातून राष्ट्रातून खाजगी रेल्वे लाईन्स चालतात तर इथं खाजगीकरण का करू नये असा देखील विचार त्यामध्ये पुढे यायला लागलाय. आणि इरिगेशन स्कीम्स म्हणजे डॅम्स, म्हणजे एखाद्या कंपनीनं, म्हणजे जसं टाटानी टाटा इलेक्ट्रिसिटी सप्लाय, म्हणजे कुठलं ते धरण आहे तुमच्या सह्याद्रीच्या घाटातलं, ते धरण बांधून तिथलं सगळा वीज पुरवठा टाटानी सुरुवातीच्या काळात मुंबईला केला, तशाच पद्धतीची नवं धरणं खाजगी कंपन्यांनी का बांधू नयेत, नव्या पाणी व्यवस्था खाजगी कंपन्यांनी का चालवू नयेत, अशाही प्रकारचा विचार अलीकडे सुरू झालेला आहे. हे झालं सिंचनाच्या बाबतीत. अर्थात महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात गेल्या 20-25-30 वर्षामध्ये पूर्वी जे इरिगेशन डिपार्टमेंट एक होतं त्याचे विभाग झाले, म्हणजे बेसिन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स, म्हणजे कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असे एक विभाग तयार होतो, तिकडे नर्मदेचा वेगळा विभाग तयार होतो, तुमच्या गोदावरीचा वेगळा विभाग तयार होतो, आणि त्यांच्यामध्ये मग स्पर्धा वगैरे हे चालतं. पण ह्या सगळ्या यंत्रणा अप्रत्यक्षरितीनं सरकारच्या नियंत्रणाच्या सरकारच्या धोरणाच्या सुसंगत अशाच पद्धतीनं काम करत असतात. आता आपण या आर्थिक परिसेवामध्ये रेल्वे बघितले, रेल्वेचं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज देखील ब्रिटिश काळापासून 1858 सालापासून ते आजपर्यंत रेल्वेची व्यवस्था सुरुवातीच्या काळात खाजगी होती. वेगवेगळ्या ब्रिटिशांच्या खाजगी रेल्वे कंपन्या काम करत होत्या. स्वातंत्र्यानंतर त्यांचं एकत्रीकरण झालं आणि आज रेल्वे व्यवस्था ही भारत सरकारच्या मालकीची व्यवस्था आहे आणि ती संपूर्ण चालवण्याची व्यवस्था रेल्वे बोर्डामार्फत केली जाते. अर्थात सरकारमध्ये रेल्वे खातं स्वतंत्र आहे, रेल्वेला स्वतंत्र मंत्री आहे, सल्लागार मंडळ आहे आणि या रेल्वेचा अर्थसंकल्प संसदेमध्ये स्वतंत्रपणाने मांडावा लागतो, त्याला मान्यता घ्यावी लागते. आणि रेल्वे हे देशाच्या विकासाचं एक अतिशय महत्त्वाचं, देशाच्या रोजगाराचं एक अत्यंत महत्त्वाचं, देशाच्या एकात्मीकरणाचं एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे. आणि म्हणून रेल्वेचं आजही खाजगीकरण करण्याचा विचार सरकारच्या मनात नाही. रेल्वे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची मक्तेदारी आहे. पूर्वी एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स या दोन कंपन्या हवाई वाहतुकीच्या बाबतीत सरकारी मालकीच्या अप्रत्यक्ष पद्धतीनं होत्या. अलीकडच्या काळात मात्र एअर ट्रान्सपोर्टच्या बाबतीत, ज्याला तुम्ही खाजगीकरणाचा प्रभाव वाढत चालला आहे असं म्हणू आणि ते एका अर्थानं अपरिहार्य आहे, ते वाढत चाललं आहे, तरी देखील त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त संस्था रेग्युलेटरी बॉडी निर्माण झालेली आहे, तो सामाजिक नियंत्रणाचा भाग आहे असंच म्हणावं लागेल. यानंतर आपण येतो सामाजिक परिसेवांच्याकडे आणि इथं तुम्हाला फार मोठी काय म्हणतात सरमिसळ अशा पद्धतीचं वातावरण दिसतं. घटनेतल्या तरतुदीप्रमाणे प्राथमिक शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे, मग ते भारत सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा म्युन्सिपल काउन्सिल असेल किंवा कॉर्पोरेशन असेल, संबंधित क्षेत्रातील मुलामुलींना मोफत प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे अशी घटनेची तरतूद आहे. पण प्रत्यक्षात काय दिसतं, आज आमच्याकडं प्राथमिक शाळेपासून ते विद्यापीठापर्यंत एक शुद्ध खाजगी प्रवाह, एक मिश्र प्रवाह आणि तिसरा सार्वजनिक प्रवाह. आता विद्यापीठ उदाहरणासाठी शिक्षणाच्या क्षेत्राचा विचार केला तर लोअर केजी, अप्पर केजी आणि प्ले स्कूल या लेव्हलला सगळं खाजगीकरणच आहे, तिथं सरकारी एलिमेंटच नाही. प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवलं जाणारं प्राथमिक शिक्षण सरकारी आहे आणि पूर्ण खाजगी स्वरूपाचं इंग्रजी माध्यमातून चालणारं किंवा संमिश्र भाषेतनं चालणारं असं खाजगी माध्यमिक शिक्षण आहे. या माध्यमिक शिक्षणाला सरकारकडनं थोडं बहुत अनुदान मिळतं पण सगळं मिळत नाही. उच्च शिक्षणाच्या बाबतीत व्यावसायिक शिक्षणाचं सगळं क्षेत्र हे ज्याला आपण नोग्रॅन बेसिसचं म्हणू, विना अनुदान पद्धतीचं म्हणू, तसं झालेलं आहे. याच्या उलट ट्रॅडिशनल लिबरल हायर एज्युकेशन हे अजूनही सार्वजनिक विद्यापीठांच्या कक्षेत ठेवलं आहे, त्याची किंमत नॉमिनल आहे, पण त्याच्यासाठी सरकार फार मोठी गुंतवणूक करतं असं दिसत नाही. गुंतवणुकीचा एकच प्रकार म्हणजे सरकारनं त्या क्षेत्रातल्या म्हणजे अनुदानित संस्थांच्या कर्मचाऱ्यांना द्यावा लागणारा पगार आपल्या बजेटमधनं द्यायची व्यवस्था केली, याच्या पलीकडे त्याला वेगळं स्वरूप राहिलेलं नाही. पण आता गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये देशाच्या उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये खाजगीकरणाचा इलिमेंट वाढत चाललाय. म्हणजे शिक्षण ही परिसेवा आहे, अत्यावश्यक सार्वजनिक सेवा आहे, तरी देखील उच्च शिक्षणातनं, विशेषतः उच्च शिक्षणातनं सरकारनं बाहेर पडावं अशी भूमिका 1992-93 घेण्यात आली. म्हणजे 91 जेव्हा आम्ही लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन हे धोरण स्वीकारलं, त्यानंतर दिल्लीच्या त्या एका संशोधन संस्थेनं भारत सरकारला अहवाल सादर केला की बाबा उच्च शिक्षणावर आता सरकारनं फार खर्च करू नये, उच्च शिक्षणाची किंमत लाभधारकानं द्यावी. ज्यांच्याकडं गुणवत्ता आहे आणि उच्च शिक्षणाची किंमत द्यायची कुवत नाही त्यांच्यापुरतंच सरकारनं आपल्या अर्थसंकल्पाचा वापर करावा, अन्यथा उच्च शिक्षणाचं खाजगीकरण करावं, असा विचार पुढे आला आणि तो वाढत गेलाय. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आता देशामध्ये केंद्रीय विद्यापीठं आहेत सरकारच्या मालकीची, राज्य विद्यापीठं आहेत ती राज्य सरकारच्या मालकीची आहेत, पण याच्या जोडीला खाजगी विद्यापीठं आहेत, त्याच्या जोडीला अभिमत विद्यापीठं आहेत, आणि त्याच्या खालच्या पातळीला ज्याला आम्ही ऑटोनॉमस युनिट्स म्हणतो, स्वायत्त शिक्षण संस्था म्हणतो, तशा काही शिक्षण संस्था आहेत. आणि या सगळ्या शिक्षण संस्थांना खाजगी क्षेत्रातल्या सरकारनं किंमत ठरवण्याचा, शिक्षणाची किंमत ठरवण्याचा एक मर्यादित अधिकार दिलेला आहे. तिथं नियंत्रण आहे, तिथंही शुल्क निर्धारण समिती नावाची समिती देशपातळीला राज्यपातळीला काम करत असते आणि व्यावसायिक शिक्षणाची किंमत काय घ्यावी, त्याच्यावर कुठं मर्यादा असावी, विकासासाठी पैसे लोकांच्याकडनं घ्यावेच का, डोनेशन घ्यावं का घेऊ नये, वगैरे अशा अनेक प्रश्नांची चर्चा या आयोगांच्या मार्फत केली जाते, त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जातं. मुद्दा एवढा आहे की जे शिक्षण आम्ही जुन्या काळामध्ये समाजाची जबाबदारी मानत होतो, सरकारची जबाबदारी मानत होतो, विद्यापीठं निर्माण करणं हे सरकारचं काम आहे असं म्हणत होतो, तेच आता हळूहळू विद्यापीठं खाजगी संस्थांनी निर्माण करावीत, कारखानदारांनी निर्माण करावीत, व्यापाऱ्यांनी निर्माण करावीत, सहकारी संस्थांनी निर्माण करावीत, उद्योगपतींनी निर्माण करावीत, असा देखील विचार आज मान्य झाला. म्हणजे काळा आहे तस्मय नवा असं म्हणतात तसं आहे, म्हणजे बदलत्या काळाप्रमाणे सरकारनं काय करावं आणि सरकारनं काय करू नये, सार्वजनिक क्षेत्राच्या परिसेवामध्ये कशाचा समावेश करावा आणि कशाचा समावेश करू नये, असे अनेक प्रश्न पुढे येतात आणि त्यांची उत्तरं बदलत चाललेली आहेत. शेवटचा मुद्दा यातला येतो तो आहे आरोग्याचा. आणि इथं खरं म्हणजे जगाचा, विशेषतः इंग्लंडसारख्या देशाचा, अमेरिकेसारख्या देशाचा अनुभव लक्षात घेतला तर माझ्यासारख्याला असं वाटतं की आरोग्याची व्यवस्था ही खऱ्या अर्थानं पूर्णतः सार्वजनिक असली पाहिजे. हां, त्यामध्ये काम करणारे डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, टेक्निशियन्स असतील, यांच्या किमती कशा ठरवायच्या, त्यांच्या त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे, कौशल्यप्रमाणे ठरवायच्या असं म्हणावं लागेल. पण ग्राहकाला, म्हणजे आरोग्यसेवेची गरज असलेल्या प्रत्येक नागरिकाला आरोग्यसेवा अद्ययावत, तात्काळ, योग्य वातावरणात, शक्य झालं तर मोफत, अगदीच अशक्य झालं तर अत्यल्प किमतीला सातत्यपूर्ण पद्धतीनं उपलब्ध व्हावी, हा त्यातला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो आणि ते लक्षात घ्यावंच लागेल. दुर्दैवानं आज भारतामध्ये आरोग्यसेवेचं एकूण लक्षण काही फारसं चांगलं नाही आहे. म्हणजे असं बोललं जातं, ऐकलं जातं की आरोग्यावर सरकारनं केलेला खर्च किमान 2.5% घरात असावा आमचा तेवढा दाहीच आहे, त्याच्यापेक्षा कमी आहे. देशाच्या पातळीवर तेच चित्र आहे, राज्याच्या पातळीवर तेच चित्र आहे. आणि एकूणच आत्ता परिस्थिती एकूण अशी दिसते की आरोग्य सेवेचं झपाट्यानं खाजगीकरण होते आणि हे खाजगीकरण समाजातल्या 50-60% कमी उत्पन्न गटातल्या लोकांच्या दृष्टीनं अत्यंत घातक ठरते. त्यांना ही आरोग्य सेवा परवडत नाही. सरकार मग अनेक योजनांच्या माध्यमातून काय म्हणतात त्याला, ही योजना ती योजना, मग हे काय म्हणतात, सर्जरी फुकट केली जाईल, ही औषधं फुकट दिली जातील, अमुक केलं जाईल, तमुक केलं जाईल, पण त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणं आणि योग्य वेळी ती सेवा मिळणं हे कधीच जमत नाही. अडचणीतला पेशंट हा कधी एकदा दवाखान्यात जातो आणि कधी एकदा ट्रीटमेंट घेतो अशा वातावरणात असतो. अशा वेळी मी कुठल्याही दवाखान्यात गेलो तर मला मोफत सेवा मिळाली पाहिजे अशी व्यवस्था पाहिजे. काही प्रगत देशामध्ये मध्ये आधी काही वेळ त्याच्यावर टीका झाली, सगळं झालं, थॅचरिझम आलं, रेगन इकॉनॉमिक्स आलं, पण तरी देखील आज प्रगत पाश्चिमात्य देशामध्ये ज्यांचं वर्णन एक काळ कल्याणकारी राज्य म्हणून केलं जायचं त्या देशामध्ये समाजातल्या प्रत्येकाला आवश्यक ती आरोग्यसेवा किमान किमतीला उत्तम गुणवत्तेची योग्य वेळी तात्काळ मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आणि एक काळ इंग्लंडमध्ये तर बेव्हरीजसारख्या माणसानं फ्रॉम क्रेडल टू ग्रेव, म्हणजे पाळण्यापासून ते पार थडग्यापर्यंत माणसाला सर्व प्रकारचं संरक्षण मिळालं पाहिजे अशी व्यवस्था मांडली होती. आणि त्या सर्व प्रकारच्या संरक्षणामध्ये सगळ्यात महत्वाचं संरक्षण आरोग्याचं होतं. अमेरिकेत देखील आज एकदा तुम्हाला सोशल कार्ड मिळालं की अमेरिकेतल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला उत्तम प्रकारची अद्ययावत आरोग्यसेवा सुविधा, शस्त्रक्रिया हे सगळं मिळतं. दुर्दैव आज असं आहे की आम्ही ज्या राष्ट्राचं वर्णन समाजवादी राष्ट्र म्हणून करतो, कल्याणकारी राष्ट्र म्हणून करतो, प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून करतो, धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून करतो, अशा राष्ट्रामध्ये उत्तम प्रकारची चांगल्यात चांगली आरोग्यसेवा ही सगळ्यात महाग आहे आणि सगळ्यांना उपलब्ध नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. असं हे सगळं एकूणच पायाभूत सुविधांचं चित्र आहे. मला असं वाटतं, कन्क्लूड करताना हे विधान मी करेन की रस्ते असोत, रेल्वे असो, तुमची विमान वाहतूक असो, जलवाहतूक असो, त्याचा उल्लेख आपण केला नाही पण तोही आपल्या पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा भाग आहे. बंदरं हा त्यातला घटक असतो, विमानतळ घटक असतात, आरोग्य व्यवस्था घटक असते, शिक्षण व्यवस्था घटक असते, या सगळ्या परिसेवांची सातत्यानं व्यवस्था विकसित करणं, टप्प्याटप्प्यानं त्यामध्ये आधुनिक तंत्रविज्ञानाचा वापर करणं, त्यासाठी नवी गुंतवणूक करणं, योग्य मनुष्यबळाची भरती करणं आणि सामान्य ग्राहकाला या परिसेवांची उपलब्धता वाजवी किमतीला आणि सातत्यपूर्ण होईल, उत्तम गुणवत्तेची होईल याची काळजी घ्यावी लागते. तरच आपलं प्राथमिक विधान की पायाभूत सुविधा हे आर्थिक विकासाची प्राथमिक अट असते ते विधान खऱ्या अर्थानं सिद्ध होतं. मला वाटतं हा विषय अजूनही खोलात जाऊन बोलता येण्यासारखा आहे, पण या विषयाची ज्याला आपण प्राथमिक भूमिका म्हणतो ती मी आपल्यापुढे मांडली. आभारी.